नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विविध क्षेत्रात होणारा वाढता वापर आणि उपयोग लक्षात घेऊन आजपासून नवी दिल्लीत भारत एआय इम्पॅक्ट शिखर संमेलन सुरू होत आहे. अशा प्रकारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर व्यापक चर्चा घडवून आणणारं आणि विकसनशील देशात होणारं हे जगातलं पहिलंच संमेलन आहे. 20 देशांचे प्रमुख नेते यात सहभागी होणार आहेत. यामध्ये फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉ, ब्राझीलचे राष्ट्रपती लुईज इनासिओ लुला दा सिल्वा, स्पेनचे राष्ट्रपती पेड्रो सांचेस पेरेज कोस्टेजोन, संयुक्त अरब अमिरातीचे राजे शेख खालिद बिन मोहम्मद बिन जायद अल नहयान, मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम, भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे आदींचा समावेश आहे. याशिवाय संयुक्त राष्ट्रांचे महासचिव, अनेक जागतिक संघटनांचे पदाधिकारी आणि 45 देशांच्या मंत्र्यांचं प्रतिनिधीमंडळ या संमेलनात सहभागी होणार आहे. दरम्यान या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर एआय एक्स्पो 2026 उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विविध क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभाव आणि नागरिकांना त्यातून होणारा फायदा विशद करणारी 500 जास्त विशेष सत्रं, थेट प्रात्यक्षिकं यांचा यात समावेश असेल. जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारे 600 जास्त स्टार्टअप यात सहभागी होतील. या परिषदेच्या माध्यमातून एआयवर चर्चा करण्यासाठी जगाला एकत्र आणत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. यानिमित्त आपण जगभरातले नेते, उद्योग क्षेत्रातले दिग्गज, नवोन्मेषक, धोरणकर्ते, संशोधक आणि तंत्रज्ञान प्रेमींचं भारतात स्वागत करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर नैतिक, सर्वसमावेशक आणि जबाबदारीनं व्हावा यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय इंटेल इंडियासोबत मिळून आजपासून देशभरात मोहीम राबवणार आहे. विश्वासार्ह आणि मानव केंद्रित एआय परिसंस्था तयार करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे असं मंत्रालयानं सांगितलं. यावेळी लोकांना एआयचा जबाबदार वापर करण्याबद्दल प्रतिज्ञा दिली जाईल त्याआधी त्यांच्याकडून एक प्रश्नावली भरून घेतली जाईल. जर्मनीची राजधानी बर्लिन इथं झालेल्या युरोपियन फिल्म मार्केटमध्ये जागतिक सिनेमा विश्लेषक, तंत्रज्ञान नवोन्मेषक आणि धोरणकर्त्यांचं संमेलन पार पडलं. प्रादेशिक चित्रपट पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र आणि दिल्लीनं धोरणात्मक विषय पत्रिका सादर केल्या. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी यावेळी फिल्म सिटी उपक्रम, उत्पादन सहाय्य आणि आर्थिक सवलतींचं सविस्तर सादरीकरण केलं. महाराष्ट्र फिल्म स्टेज आणि सांस्कृतिक विकास महामंडळ लिमिटेड यांनी राज्याच्या चैतन्यशील चित्रपट उद्योगाची माहिती दिली. महाराष्ट्रानं आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परदेशी गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण तयार केल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नाशिक जिल्ह्यात मालेगाव मनमाड रस्त्यावर कवळाणे फाट्याजवळ ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि मालेगाव वन पथकानं संयुक्तरित्या कारवाई करत एका ट्रकमधून खैराच्या लाकडांच्या आंतरराज्य तस्करीचा मोठा डाव उधळला. सुमारे 40 लाख रुपये किमतीचा 20 टन लाकडाचा साठा आणि अवजड ट्रक असा 79 लाखांचा मुद्देमाल वन विभागानं जप्त केला. ट्रकच्या चालकांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या फकराबाद इथं दूध संकलन केंद्रात दुधात भेसळ होत असल्याचं निदर्शनास आलं. अन्न आणि औषध प्रशासन तसंच स्थानिक गुन्हे शाखेनं टाकलेल्या धाडीत केमिकलपासून दूध तयार करून ते संकलन झालेल्या दुधामध्ये मिसळत असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी या ठिकाणाहून तिघांना ताब्यात घेतलं असून भेसळीचं इतर साहित्यही जप्त केलं. छत्रपती संभाजीनगर इथं एन्व्हायरमेंटल रिसर्च फाउंडेशन आणि एज्युकेशनल अकॅडमीच्या वतीनं आयोजित 11वा पक्षी महोत्सव येत्या 22 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान होणार आहे. याअंतर्गत जायकवाडीत पक्षी निरीक्षण, एमआयटी महाविद्यालयात पर्यावरणावरील चित्रपट प्रदर्शन, नेचर वॉक आदी कार्यक्रमांसह पक्षीतज्ञ डॉ दिलीप यार्दी यांची प्रकट मुलाखत होणार आहे. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान 3 T20 सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं डकवर्थ लुईस नियमानुसार 9 खेळाडू राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया संघाच्या 134 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं 5 षटकं आणि 1 चेंडूनंतर 1 बाद 50 धावा केल्या होत्या. त्यावेळी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबवावा लागला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला विजयी घोषित करण्यात आलं. हिंगोली इथं आयोजित अखिल भारतीय हॉकी स्पर्धेचं विजेतेपद मुंबई पोलिसांनी पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात मुंबई पोलिसांनी इटारसी संघाचा 3-1 असा पराभव केला. छत्रपती संभाजीनगर संघानं या स्पर्धेत 4था क्रमांक मिळवला. हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, माजी आमदार गजानन घुगे, नगराध्यक्ष दिलीप चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आलं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.